कथा एका ज्येष्ठ शिक्षण तपस्वीची. डॉक्टर विनायक विश्वनाथ तथा आप्पा पेंडसे यांनी जीवनभर राष्ट्रीय एकात्मतेसाठी अथक प्रयत्न केले. या प्रयत्नांचा एक भाग म्हणजे पंजाबातील शीख समाजाशी त्यांनी जोडलेलं नातं. सरदार हरिसिंह नलुआ यांचं स्फूर्तिदायक चरित्र लिहून त्यांनी जाणकार शीख नागरिकांच्या मनामध्ये विशेष स्थान मिळवलं. एखादं चरित्र लिहून ते केव्हाच थांबत नसतं, तर त्या चरित्राच्या शेवटी संपूर्ण भारताच्या इतिहासाच्या पटावर त्या चरित्राचं योगदान काय याबद्दलचं चिंतन आवश्यक असतं, आणि ते आप्पा अगदी आवर्जून मांडत असत. हरिसिंह नलुआंच्या चरित्राच्या शेवटी त्यांनी मांडलेलं चिंतन असं आहे. हरिसिंहांचा देहांत झाला त्यापूर्वीचे त्यांचे शब्द असे होते की 800 वर्षांपूर्वी महाराजा जयपाल यांच्यापासून जी भूमी पठाणांनी जिंकून घेतली आणि भारतापासून जिला अलग केलं ती यापुढे स्वाधीन ठेवा. यावरून सहज स्पष्ट होतं की हरिसिंह केवळ पंजाब आणि सिख यांचा विचार करणारे नव्हते, तर संपूर्ण भारतवर्षाचा इतिहासपट त्यांच्या डोळ्यासमोर असे. सिकंदराने केलेली स्वारी ही केवळ पोरस राजावर केलेली नव्हती, तर ती अख्ख्या भारतावर केलेली स्वारी होती. दाहिरची झालेली दुर्दशा म्हणजे फक्त सिंधी लोकांना बसलेला तडाखा नव्हता, तर हिंदुस्थानला दिलेला धक्का होता. महाराजा जयपाल, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर आलेल्या आपत्ती म्हणजे राजपुतांवर आलेल्या आपत्ती नव्हेत, तर आम्हा सर्व भारतीयांवर आलेल्या आपत्ती होत्या. बाप्पा रावळने आक्रमकांच्या हातून सिंध सोडवला तो स्वतःची राज्य तृष्णा शमवण्यासाठी नाही, तर भारताला लागलेला कलंक पुसून टाकण्यासाठी होत. राणा प्रतापने पराक्रमाची शर्त केली. ती काय मेवाडचे टिसुकले राज्य उपभोगायला? छे छे, सर्व भारताचे उत्थापन करण्यासाठी त्यांनी हे केलं. विजयनगरच्या राज्याची स्थापना झाली ती एकट्या कर्नाटकाचा किंवा तेलंगणाचा गौरव वाढवण्यासाठी नाही, तर सर्व भारतीयांच्या माना उन्नत व्हाव्या यासाठी. शिवाजी महाराजांनी रायगडावर अभिषेक करून घेतला तो मराठ्यांचा विजय दुमदुमण्यासाठी नाही, तर हिंदवी स्वराज्याचा उज्ज्वल ध्वज फडकवण्यासाठी. दिल्लीचं तख्त फोडलं, अटकेवर झेंडे लावले ते कोण्या भाऊसाहेबांची महत्त्वाकांक्षा पुरी करण्यासाठी नाही, तर भारताच्या शत्रूंना सीमेबाहेर हकलून देण्यासाठी. महाराणा रणजित सिंग यांनी काबूल कंदा हार पथावर विजयाचे झेंडे मिरवले ते शीख जमातीचा विजयानंद प्रकट करण्यासाठी नाही, तर सोरटी सोमनाथचे चंदनी दरवाजे परत आणून भारताचा गौरव वाढवावा यासाठी. सरदार हरिसिंह नलुआ यांनी जो अभूतपूर्व पराक्रम केला तो शिखांच्या किंवा पंजाबच्या विजयासाठी नव्हे, तर भारताचा दरारा खैबर खिंडीच्या पलीकडे पोचवण्यासाठी. आज जे संकुचित दृष्टी ठेवून परस्परांशी भांडत आहेत त्यांना आपल्या ऐतिहासिक थोर पुरुषांच्या व्यापक दृष्टीची कल्पनाच नाही. आपल्या प्रांताव्यतिरिक्त इतर प्रांतांमध्ये घडणाऱ्या घडामोडी आपण नीट समजून घेतल्या पाहिजेत. भारतवर्षाचा इतिहास म्हणून ज्याचा अभ्यास केला जातो त्या ग्रंथांची रचनासुद्धा प्रांतिक इतिहासाला स्वतंत्र महत्त्व देणारी झाली आहे. त्यामुळे संपूर्ण भारतवर्षाच्या जीवन प्रवाहाचं जसं समावेशक ज्ञान असायला हवं तसं दिसत नाही. बंगाल्यांना बंगालचा इतिहास माहीत असतो, इतर प्रांतात घडणाऱ्या इतिहासाचं ज्ञान त्यांना फारसं असत नाही. पंजाबमध्ये पंजाबचा इतिहास शिकवला जातो, तेथील लोकांना विजयनगरच्या साम्राज्याचा गौरवशाली इतिहास माहीत नाही. शिवाजी महाराज हे एक वंदनीय पुरुष होऊन गेले अशी कबुली इंग्रजी इतिहासकारांनाही द्यावी लागली, आणि तरीसुद्धा दक्षिणेकडील प्रांतांमध्ये अगदी परवापर्यंत त्यांचा उल्लेख एक भुरटा चोर म्हणून केला जात होता. पारतंत्र्याच्या काळात भारताच्या एकात्मतेचं दर्शन ज्यातून होईल असा इतिहास शिकवला जाऊ नये अशी काळजी परकीय राज्यकर्त्यांनी घेतली होती यात काहीच नवल नाही. कारण फोडा आणि झोडा, डिव्हाइड अँड रूल हीच त्यांची नीती होती. परंतु ती एकात्मतेची अनुभूती, तो इतिहास लोकांच्या मनात जागृत करण्याचं कार्य लोकनेत्यांचं असतं. केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळालं म्हणजे पुरेसं नसतं. आज से तू हिमाचल पसरलेल्या या देशातील देशबांधवांना राष्ट्रीय एकात्मतेची अनुभूती यावी यासाठी सर्व जाणत्या लोकांनी आटोकाट प्रयत्न करायला हवेत. कधी नव्हे ती आवश्यकता या कार्याची निर्माण झाली आहे. या देशाच्या इतिहासात केवळ स्वार्थी राज्य सत्तांचे संघर्ष नव्हते तर त्यात राष्ट्रीय जीवनाचं एकात्मतेचं सूत्र होतं. आपलं राष्ट्र पुरातन आहे. वेदकालापासून आजपर्यंत त्यात एक अखंड सूत्र आहे. ईशावास्य उपनिषदात हे सूत्र अगदी नेमकेपणाने आलं आहे. अविद्यया मृत्युम तीर्त्वा विद्यया अमृतमश्नुते. म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाने भौतिक जगावर विजय मिळवावा ते आपल्याला अनुकूल करून घ्यावं आणि अध्यात्मविद्येने अमृतत्वाची प्राप्ती करून घ्यावी. या देशातील सर्व प्रांतांमधील शूरपुरुषांची आणि विज्ञानवेत्यांची धारणा अशीच राहिली आहे की आम्हाला अशक्य काही नाही. आमच्या ऋषींची आणि संतांची परंपरा सांगते की साधनेने अंतर्विश्व जिंकता येते, अमृतत्वाची प्राप्ती करून घेता येते आणि पुरुषार्थाने हे सारे जग जिंकता येते. हा आपला भारतीयांचा वारसा आहे.